तद्वचनं श्रुत्वा दशग्रीवो महात्मनः देशकालहितं वाक्यं भ्रातुरुत्तरमब्रवीत् सम्यगुक्तं हि भवता दूतवध्या विहर्हिता अवश्यन्तु वधादन्यः क्रियतामस्य निग्रहः कपीनां किललाङ्कूलम् इष्टं भवति भूषणं तदस्य दीप्यतां शीघ्रम् तेन दग्धेन गच्छतु ततः पश्यन्ति मम दीनम् अङ्गवैरोक्यकर्षितम् समित्र ज्ञातयः सर्वे बान्धवाः सुहृज्जनाः आज्ञापयद्राक्षसेन्द्रः पुरं सर्वं स चत्वरं लाङ्गूलेन प्रदीप्तेन रक्षोभिः परिणीयताम् तस्य तद्वचनं श्रुत्वा राक्षसाः कोपकर्कशाः पेष्टयन्ति स्म लाङ्गूलं जीर्णैः कार्पासकैः पटैः संवेष्ट्यमाने लाङ्गूले व्यवर्धत महाकपिः शुष्कमिन्धनमासाद्य वनेष्विबहुताशनः तैलेन परिषिच्याथ तेऽग्निं तत्रावपातयन् लाङ्गूलेन प्रदीप्तेन रक्षसां स्थानपादयति सतुरोषपरीतात्मा बालसूर्यसमाननः लाङ्गूलं सम्प्रदीप्तं तत् दृष्ट्वा तस्य हनूमतः सहस्रीबालवृद्धाश्च जग्मुः प्रीता निशाचराः सभूयः सङ्गतैः क्रूरैः राक्षसेन हरिसत्तमः निबद्धः कृतवान् वीरः तत्कालसदृशीं मतिं कामं खलु न मे सक्ता निबद्धस्यापि राक्षसाः छित्त्वा पाशान् समुत्पत्य हन्यामहमिमान् जनान् यदि भर्तृहृदार्थाय चरन्तं भर्तृशासनात् बध्नन्त्येते दुरात्मानः न तु मे निष्कृतिः कृता सर्वेषामेव पर्याप्तः राक्षसानामहं युधि रामस्य किन्तु प्रीत्यर्थं विषहिष्येऽहमीदृशं लङ्काचारयितव्या वै पुनरेव भवेदिति रात्रौ न हि सुदृष्टा मे दुर्गकर्मविधानतः अवश्यमेव द्रष्टव्या मया लङ्कानिशाक्षये कामं बन्धैश्च मे भूयः पुच्छस्योद्दीपनेन च पीडां कुर्वन् दुरक्षांसि न मेऽस्ति मनसश्रमयः ततस्ते संवृताकारं सत्त्ववन्तं महाकपिं परिगृह्ययुर्हृष्टाः राक्षसाः कपिकुञ्जरम् शङ्खभेरीनिनादैश्च घोषयन्तः स्वकर्मभिः राक्षसाः क्रूरकर्माणः चारयन्ति स्म तां पुरीम् अन्वीयमानो रक्षोभिः ययौ सुखमरिन्दमः अनूमां शारयामास राक्षसानां महापुरीम् अथापश्य द्विमानानि विचित्राणि महाकपिः संवृतान् भूमिभागांश्च स्विभक्तांश्च चत्वरान् पीथेश्च गृहसम्बाधाः कपिशृङ्गाटकानि च तथा रथ्योपरथ्याश्च तथैव च गृहान्तरान् गृहांश्च मेघसङ्काशान् ददर्शभवनात्मजः चत्वरेषु चतुष्केषु राजमार्गे तथैव च घोषयन्ति कपिं सर्वे चारयित्येव राक्षसाः स्त्रीबालवृद्धा निर्जग्मुः तत्र तत्र कुतूहलात् तं प्रदीपितलाङ्गूलं हनूमन्तं दिदृक्षवः दीप्यमाने ततस्तस्य लाङ्गूलाग्रे हनूमतः राक्षस्यस्ताविरूपाक्ष्यः संसुर्देव्यास्तदप्रियम् यस्त्वया कृतसंवादः सीते ताम्रमुखः कपिः लाङ्गूलेन प्रदीप्तेन स एष परिणीयते श्रुत्वा तद्वचनं क्रूरम् आत्मापहरणोपमं वैदेही शोकसन्तप्ता हुताशरमुपागमते मङ्गलाभिमुखी तस्य सा तदासीन्महाकपेः ಉಪದಸ್ಥೇ ವಿಶಾಲಾಕ್ಷಿ ಪ್ರಯತಾಹವ್ಯವಾಹನಂ ಮಂಗಳಾಭಿಮುಖೀ ತಸ್ಯ ಸದದಾಸೀನ್ ಮಹಾಕಪೇಃ ಉಪದಸ್ಥೇ ವಿಶಾಲಾಕ್ಷಿ ಪ್ರಯತಾಹವ್ಯವಾಹನಂ ಯದ್ಯಸ್ತಿ ಪತಿ ಶುಶ್ರೂಷ ಯದ್ಯಸ್ತಿ ಚರಿತಂ ತಪಃ ಯದಿ ವಾಸ್ತ್ಯೇಕ ಪತ್ನೀ ತ್ವಂ ಶೀತೋ ಭವ ಹನೂಮತಃ ಯದಿ ಕಶ್ಚಿದನಕ್ರೋಶಃ ತಸ್ಯ ಮಯ್ಯಸ್ತಿ ಧೀಮತಃ ಯದಿ ವಾ ಭಾಗ್ಯಶೇಷೋ ಮೇ ಶೀತೋ ಭವ ಹನೂಮತಃ ಯದಿ ಮಾಂ ವೃತ್ತ ಸಂಪನ್ನಾಂ ತತ್ಸಮಾಗಮ ಲಾಲಸಾಂ ಸವಿಜಾನಾತಿ ಧರ್ಮಾತ್ಮ ಶೀತೋ ಭವ ಹನೂಮತಃ ಯದಿ ಮಾಂ ತಾರಯೇದಾರ್ಯಃ ಸುಗ್ರೀವ ಸತ್ಯ ಸಂಗರಃ ಅಸ್ಮಾದ್ ದುಃಖಾಂಬು ಸಂಬ್ರೋಧಾತಿ ಶೀತೋ ಭವ ಹನೂಮತಃ ತತಸ್ತೀಕ್ಷ್ಣಾರ್ಚಿರ ವ್ಯಗ್ರಹ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಶಿಖೋ ನಲಃ ಜಜ್ವಾಲ ಮೃಗ ಶಾಪಾಕ್ಷ್ಯಾಃ ಸಂಸನ್ನಿವ ಶಿವಂಕಪೇಃ ಹನುಮಜ್ಜನಕಶ್ಚಾಪಿ ಪುಚ್ಛಾನಲಯುತೋ ನಿಲಃ ತ್ವೌ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯಕರೋ ದೇವ್ಯಾಃ ಪ್ರಾಳೇಯಾನಿಲ ಶೀತಲಃ ದಹ್ಯಮಾನೇ ಚಲಾಂಗೂಲೇ ಚಿಂತಯಾಮಾಸ ವಾನರಃ ಪ್ರದೀಪ್ತೋ ಅಗ್ನಿರಯಂಕಸ್ಮಾತಿ ನಮಾಂ ದಹತಿ ಸರ್ವತಃ ದೃಶ್ಯತೆ ಚ ಮಹಾಜ್ವಾಲಃ ನಗರೋತಿ ಚ ಮೇರುಜಂ ಶಿಶಿರಸ್ಯೇವ ಸಂಪಾತಃ ತಾಂಗೂಲಾಗ್ರೇ ಪ್ರತಿಷ್ಠಿತಃ ಅಥವಾ ತದಿದಂ ವ್ಯಕ್ತಂ ಯದೃಷ್ಟಂ ಪ್ಲವತಾ ಮಯಾ ರಾಮ ಪ್ರಭಾವಾದಾಶ್ಚರ್ಯಂ ಪರ್ವತ ಸರಿತಾಂ ಪತೌ ಯದಿ ತಾವತ್ ಸಮುದ್ರಸ್ಯ ಮೈನಾಕಸ್ಯ ಚ ಧೀಮತಃ ರಾಮಾರ್ಥಂ ಸಂಭ್ರಮಸ್ತಾದಕಿ ಕಿಮಗ್ನಿರ್ನ ಕರಿಷ್ಯತಿ ಸೀತಾಯಾಶ್ಚಾಂದು ಸಂಸೇನ ತೇಜಸಾ ರಾಘವಸ್ಯ ಚ ಪಿತುಶ್ಚ ಮಮ ಸಖ್ಯೇನ ನಮಾಂ ದಹತಿ ಪಾವಕಃ ಭೂಯಸ್ಸ ಚಿಂತಯಾಮಾಸ ಮುಹೂರ್ತಂ ಕಪಿ ಕುಂಜರಃ ಉತ್ಪಪಾತಾಥ ವೇಗೇನ ಧನಾಥ ಚ ಮಹಾಕಪಿಃ ಪುರದ್ವಾರಂ ತದ ಶ್ರೀಮಾನ್ ಶೈಲಶಿಂಗಮಿವೋನ್ನತಂ ವಿಭಕ್ತರಕ್ಷ ಸಂಬಾಧಂ ಅಸಸಾಧಾನಿಲಾತ್ಮಜಃ ಸಭೂತ್ವಾ ಶೈಲಶಂಕಾಸಃ ಕ್ಷಣೇನ ಪುನರಾತ್ಮವಾನ್ ಹ್ರಸ್ವತಾಂ ಪರಮಾಂ ಪ್ರಾಪ್ತಃ ಬಂಧನಾನ್ಯವಸಾದಯತಿ ವಿಮುಕ್ತಶ್ಚಾಭವ ಶ್ರೀಮಾನ್ ಪುನಃ ಪರ್ವತ ಸನ್ನಿಭಃ ವೀಕ್ಷಮಾಣಶ್ಚ ದಶೆ ಪರಿಘಂ ತೋರಣಾಶ್ರಿತಂ ಸದಂಗೃಹ್ಯ ಮಹಾಬಾಹು ಕಾಲಾಯಸ ಪರಿಷ್ಕೃತಂ ದಕ್ಷಿಣಸ್ತಾನ್ ಪುನಃ ಸರ್ವಾಣಿ ಸುದಯಾಮಾಸ ಮಾರುತಿ ಸದಾ ನಿಹತ್ವಾ ರಣಚಂಡ ವಿಕ್ರಮ ಸಮೀಕ್ಷಮಾಣ ಪುನರೇವ ಲಂಕಾಂ ಪ್ರದೀಪ್ತಲಾಂಗೂಲ ಕೃತಾರ್ಚಿಮಾಲೆ ಪ್ರಕಾಶದಾದಿತ್ಯ ಇವಾರ್ಚಿಮಾಲೆ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರೀಮದ್ ರಾಮಾಯಣ ವಾಲ್ಮೀಕಿ ಆದಿ ಕಾವ್ಯ ಚತುರ್ಂಶ ಸಹಸ್ರಿಕಾಯಾಂ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸುಂದರಕಾಂಡೇ ತ್ರಿಪಂಚಾಶತ್ ಸರ್ಗಃ